चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
साखर विक्री करून FRP नुसार शेतकऱ्यांचे पैसे द्या अशा सूचना शासनानं साखर कारखान्यांना दिल्या आहेत। सध्या राज्यातील 90 कारखान्यांकडे 1170 कोटी रुपये इतकी रक्कम अडकली आहे। राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी FRP थकवणाऱ्या कारखान्यांना नोटिसा देणं आणि RRC कारवाईची प्रक्रिया करण्यास जानेवारीपासून सुरुवात केली होती, त्यामुळे अनेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत। साखर विक्री करून इथेनॉलच्या पैशातून किंवा वीज विक्री करून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देण्याची सवलत कारखानदारांना दिली होती। त्याप्रमाणे राज्यातील 105 साखर कारखान्यांनी 15 जूनपर्यंत FRP नुसार संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे। जानेवारी फेब्रुवारी आणि मे महिन्यात सुनावणी घेऊन FRP देण्याची संधी दिल्यानंतरही शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी हयगय करणाऱ्या राज्यातील 77 साखर कारखान्यांवर RRC नुसार कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत।